हॅलो, ओंकार महाजन बोलतात ना? हा नमस्कार साहेब, मी परांजपे स्किल्स मधून बोलतोय, ब्लुरिज मधून. आपण ज्वेलरीचा पेशा होता. हा, मग त्याच्या विचारा तुम्हाला की काय कुठे पुढे डिसिजन झालाय आपला. म्हणजे काय काही प्लॅन, आपण प्लॅन प्लॅन पोस्टपोन केला आहे का काही? असं हे आहे. अच्छा सर.